ਸਲੋਕ
ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਮਿੱਤਰ ਪਿਆਰਾ ਨਾਨਕ ਜੀ ਮੈਂ ਛੱਡ ਗਵਾਇਆ, ਰੰਗ ਕਸੁੰਭੈ ਭੁੱਲੀ ਤੋ ਸੱਜਣ ਕੀ ਮੈਂ ਕੀਮ ਨਾ ਪਾਉਂਦੀ, ਤੋ ਤੁਧ ਬਿਨ ਅੱਡ ਨਾ ਨਹਾਉਂਦੀ। ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਸੱਸ ਵਿਰਾਇਣ ਨਾਨਕ ਜੀਓ ਸਸੁਰਾ ਵਾਦੀ, ਜੇਠੋ ਪੋ ਪੋ ਲੂਹ ਹੈ ਹੱਬੇ ਪਸ ਪੁਣੇਂਦੇ ਵਤਨ, ਜਾ ਮੈਂ ਸੱਜਣ ਤੂੰ ਹੈ ਪੌੜੀ। ਜਿਸ ਤੂੰ ਵੁੱਠਾ ਚਿੱਤ ਤਿਸ ਦਰਦ ਨਿਵਾਰਨ, ਜਿਸ ਤੂੰ ਵੁੱਠਾ ਚਿੱਤ ਤਿਸ ਪਦੇ ਨਾ ਹਾਰਨ, ਜਿਸ ਮਿਲਿਆ ਪੂਰਾ ਗੁਰੂ ਸੋ ਸਰ ਪਰ ਤਾਰਨ, ਜਿਸਨੋ ਲਾਏ ਸੱਚ ਤਿਸ ਸੱਚ ਸੰਭਾਲਣ, ਜਿਸ ਆਇਆ ਹੱਥ ਨਿਧਾਨ ਸੋ ਰਹਿਆ ਭਾਲਣ, ਜਿਸਨੋ ਇਕੋ ਰੰਗ ਭਗਤ ਸੋ ਜਾਣ, ਉਹ ਸਭਨਾ ਕੀ ਰੇਣ ਬਿਰਹੀ ਚਾਰਨ, ਸਭ ਤੇਰੇ ਚੋਜ ਵਿਡਾਣ ਸਭ ਤੇਰਾ ਕਾਰਨ। ਸਲੋਕ ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਉਸਤਤ ਨਿੰਦਾ ਨਾਨਕ ਜੀ ਮੈਂ ਹੱਬ ਵਜਾਈ, ਛੋੜਿਆ ਹੱਬ ਕਿਜ ਤਿਆਗੀ, ਹੱਬੇ ਸਾਕ ਕੂੜਾਵੇ ਡਿੱਠੇ ਤੋ ਪੱਲੇ ਤੈਂਡੇ ਲਾਗੀ। ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਫਿਰਦੀ ਫਿਰਦੀ ਨਾਨਕ ਜੀਓ ਹਉ ਫਾਵੀ ਥੀ ਬਹੁਤ ਦਿਸਾਵਰ ਪੰਧਾ, ਤਾਂ ਹਾਂ ਸੁਖ ਸੁਖਾਲੀ ਸੁਤੀ ਜਾਂ ਗੁਰ ਮਿਲ ਸੱਜਣ ਮੈਂ ਲੱਧਾ। ਪੌੜੀ। ਸਭੇ ਦੁੱਖ ਸੰਤਾਪ ਜਾਂ ਤੁਧ ਭੁੱਲੀ ਹੈ, ਜੇ ਕੀਚਨ ਲੱਖ ਉਪਾਵ ਤਾਂ ਕਹੀਂ ਨਾ ਭੁੱਲੀ ਹੈ, ਜਿਸਨੋ ਵਿਸਰੈ ਨਾਉ ਸੋ ਨਿਰਧਨ ਕਾਂਢੀ ਹੈ, ਜਿਸਨੋ ਵਿਸਰੈ ਨਾਉ ਸੋ ਜੋਨੀ ਹਾਂਢੀ ਹੈ, ਜਿਸ ਖਸਮ ਨਾ ਆਵੇ ਚਿੱਤ ਤਿਸ ਜਮ ਡੰਡ ਦੇ, ਜਿਸ ਖਸਮ ਨਾ ਆਵੀ ਚਿੱਤ ਰੋਗੀ ਸੇ ਗਣੇ, ਜਿਸ ਖਸਮ ਨਾ ਆਵੀ ਚਿੱਤ ਸੋ ਖਰੋ ਅਹੰਕਾਰੀ ਆ, ਸੋਈ ਦੁਹੇਲਾ ਜਗ ਜਿਨ ਨਾਉ ਵਿਸਾਰੀ ਆ। ਸਲੋਕ ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਤੈਂਡੀ ਬੰਦਿਸ਼ ਮੈਂ ਕੋਏ ਨਾ, ਡਿੱਠਾ ਤੂੰ ਨਾਨਕ ਮਨ ਭਾਣਾ, ਘੋਲ ਘੁਮਾਈ ਤਿਸ ਮਿੱਤਰ ਵਿਚੋਲੇ ਜੈ ਮਿਲਕੰਤ ਪਛਾਣਾ। ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਪਾਵ ਸੁਹਾਵੇ ਜਾਂ ਤੋ ਧਿਰ ਜੁਲਦੇ, ਸੀਸ ਸੁਹਾਵਾ ਚਰਣੀ ਮੁਖ ਸੁਹਾਵਾ, ਜਾਂ ਤੋ ਜਸ ਗਾਵੈ ਜੀਉ ਪਿਆ ਤੋ ਸ਼ਰਣੀ। ਪੌੜੀ। ਮਿਲ ਨਾਰੀ ਸਤਸੰਗ ਮੰਗਲ ਗਾਵੀ ਆ, ਘਰ ਕਾ ਹੋਆ ਬੰਧਾਨ ਬਹੁੜ ਨਾ ਧਾਵੀ ਆ, ਬਿਨਠੀ ਦੁਰਮਤ ਦੁਰਤ ਸੋਏ ਕੂੜਾਵੀ ਆ, ਸ਼ੀਲਵੰਤ ਪ੍ਰਧਾਨ ਹਿਰਦੈ ਸਚਾਵੀ ਆ, ਅੰਤਰ ਬਾਹਰ ਇਕ ਇਕ ਰੀਤਾਵੀ ਆ, ਮਨ ਦਰਸ਼ਨ ਕੀ ਪਿਆਸ ਚਰਨ ਦਾ ਸਾਵੀ ਆ, ਸੋਭਾ ਬਣੀ ਸ਼ਿੰਗਾਰ ਖਸਮ ਜਾਂ ਰਾਵੀ ਆ, ਮਿਲਿਆ ਆਏ ਸੰਜੋਗ ਜਾਂ ਤਿਸ ਭਾਵੀ ਆ। ਸਲੋਕ ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਹਬ ਗੁਣ ਤੈਂਡੇ ਨਾਨਕ ਜੀਓ ਮੈਂ ਕੂ ਥੀਏ, ਮੈਂ ਨਿਰਗੁਣ ਤੇ ਕਿਆ ਹੋਵੈ, ਤੋ ਜੇਵੜ ਦਾ ਤਾਰ ਨਾ ਕੋਈ, ਜਾਚਕ ਸਦਾ ਜਾਚੋਵੈ। ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਦੇਹ ਛਜੰਦੜੀ ਊਣਮ ਝੂਣਾ, ਗੁਰ ਸੱਜਣ ਜੀਉ ਧਰਾਇਆ, ਹੱਬੇ ਸੁਖ ਸੁਹੇਲੜਾ ਸੁੱਤਾ, ਜਿੱਤਾ ਜੱਗ ਸਬਾਇਆ। ਪੌੜੀ। ਵੱਡਾ ਤੇਰਾ ਦਰਬਾਰ ਸੱਚਾ ਤੁਧ ਤਖਤ, ਸਿਰ ਸ਼ਾਹਾਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਨਿਹਚਲ ਚੌਰ ਛੱਤ, ਜੋ ਭਾਵੈ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਸੋਈ ਸੱਚ ਨਿਆਉ, ਜੇ ਭਾਵੈ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਨਿਥਾਵੇਂ ਮਿਲੈ ਥਾਉ, ਜੋ ਕੀਨੀ ਕਰਤਾਰ ਸਾਈ ਭਲੀ ਗੱਲ, ਜਿਨੀ ਪਛਾਤਾ ਖਸਮ ਸੇ ਦਰਗਾਹ ਮਲ, ਸਹੀ ਤੇਰਾ ਫੁਰਮਾਨ ਕਿਨੇ ਨਾ ਫੇਰੀ ਹੈ, ਕਾਰਨ ਕਰਨ ਕਰੀਮ ਕੁਦਰਤ ਤੇਰੀ ਹੈ। ਸਲੋਕ ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਸੋਏ ਸੁਨੰਦੜੀ ਮੇਰਾ ਤਨ ਮਨ ਮੌਲਾ, ਨਾਮ ਜਪੰਦੜੀ ਲਾਲੀ ਪੰਧ ਜੁਲੰਦੜੀ, ਮੇਰਾ ਅੰਦਰ ਠੰਡਾ ਗੁਰ ਦਰਸ਼ਨ ਦੇਖ ਨਿਹਾਲੀ। ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਹੱਠ ਮਜਾਹੂ ਮੈਂ ਮਾਣਕ ਲੱਦਾ, ਮੁੱਲ ਨਾ ਕਿੱਦਾ ਮੈਂ ਕੂ ਸਤਿਗੁਰ ਦਿੱਤਾ, ਢੂੰਡ ਵੰਜਾਈ ਥੀਆ ਥਿੱਤਾ, ਜਨਮ ਪਦਾਰਥ ਨਾਨਕ ਜਿੱਤਾ। ਪੌੜੀ। ਜਿਸ ਕਾ ਮਸਤਕ ਕਰਮ ਹੋਏ ਸੋ ਸੇਵਾ ਲਾਗਾ, ਜਿਸ ਗੁਰਮਿਲ ਕਮਲ ਪ੍ਰਗਾਸਿਆ ਸੋ ਅਰਧਨ ਜਾਗਾ, ਲੱਗਾ ਰੰਗ ਚਰਣਾਰ ਬਿੰਦ ਸਭ ਭ੍ਰਮ ਪਉ ਭਾਗਾ, ਆਤਮ ਜਿੱਤਾ ਗੁਰਮਤੀ ਆਗੰਜਿਤ ਪਾਗਾ, ਜਿਸਨੇ ਧਿਆਇਆ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਸੋ ਕਲਮਹ ਤਾਗਾ, ਸਾਧੂ ਸੰਗਤ ਨਿਰਮਲਾ ਅੱਠ ਸੱਠ ਮਜਨਾਗਾ, ਜਿਸ ਪ੍ਰਭ ਮਿਲਿਆ ਆਪਣਾ ਸੋ ਪੁਰਖ ਸੁਭਾਗਾ, ਨਾਨਕ ਤਿਸ ਬਲਿਹਾਰਨ ਹੈ ਜਿਸ ਏਵਡ ਭਾਗਾ। ਸਲੋਕ ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਜਾਂ ਪਿਰ ਅੰਦਰ ਤਾਂ ਧਨ ਬਾਹਰ, ਜਾਂ ਪਿਰ ਬਾਹਰ ਤਾਂ ਧਨ ਮਾਹਰ, ਬਿਨ ਨਾਮੈ بہ پھیر فراہر ستگر سنگ دکھایا ظاہر جن نانک سچے سچ سماہر مہلا پنجواں آہر سب کردہ پھر آہر اک نہ ہوئے نانک جت آہر جگ ادھر ہے ورلا بوجا کوئے پوڑی وڈی ہوں وڈا اپار تیرا مرتبہ رنگ پرنگ انیک نہ جاپن کرتبہ جیاں اندر جیو سب کش جان لا سب کش تیرا وس تیرا کر پلا تیرا کر آنند ودائی تد کر مان مہتا تیج اپنا آپ جر سرب کلا بھرپور دسے جت کتا نانک داسن داس تد آگے بنوتا سلوک مہلا پنجواں چھتڑے بازار سوہن وچ وپاریے وکھر ہک اپار نانک کھٹے سو تھنی مہلا پنجواں کبیرا ہمرا کو نہیں ہم کسوں کے ناہ جن اہ رچن رچایا تس ہی ماہ سماہ پوڑی سفلو برخ سہاوڑا ہر سفل امرتا من لوچے ان ملن کو کیوں ونجے کتا ورنا چہنا باہرا اوہ اگم اجتا اوہ پیارا جی کا جو کھولا پیتا سیوا کری تساڑیا میں دسے ہو متا قربانی ونجا وارنے بلے بل کتا دسن سنت پیاریا سنو لائے چتا جس لکھیا نانک داس تس ناؤ امرت ستگر دتا سلوک محلا پنجواں کبیر ترتی ساد کی تسکر بیسہ گاہ ترتی پار نہ بیاپئی ان کو لاہو لاہ محلا پنجواں کبیر چاول کارنے تکھ کو موہڑی لائے سنگ کسنگی بیستے تب پوچھے ترم رائے پوڑی آپے ہی وڈ پروار آپ اکانتیا اپنی قیمت آپ آپے ہی جاتیا سب کچھ آپے آپ آپ اپنیا اپنا کیتا آپ آپ ورنیا تن سو تیرا تھان جتھے توں بٹھا تن سو تیرے بھگت جنی سچ توں ڈٹھا جسنو تیری دیا سلاحے سوئے تد جس گر پیٹے نانک نرمل سوئی سد سلوک محلا پنجواں فریدا پھوم رنگاولی منج وسولا باغ جو نر پیر نواجیا تنا انچ نہ لاگ محلا پنجواں فریدا عمر سہاوڑی سنگ سمنڑی دے ورلے کئی پائی ان جنا پیارے نہ پوڑی جاپ تپ سنجم دیا ترم جس دہ سو پائے جس بجائے اگن آپ سو نام تے آئے انتر جامی اگم پرخ ایک درشت دکھائے ساد سنگت کا آسر ہے پرب سیوں رنگ لائے اوگن کٹ مخ اجلا ہر نام ترائے جنم مرن پاؤ کٹے ہون پھر جون نہ پائے اند کوپ تے کڈ ان لڑ آپ فڑائے نانک بخش ملائے ان رکھے گڑ لائے سلوک محلا پنجواں محبت جس خدائے دی رتا رنگ چلول نانک ورلے پائی ہیں تس جان کیم نہ مول محلا پنجواں اندر ودا سچ نائے باہر پی سچ ڈٹھوم نانک رویا حب تھائے وان ترن تربھون روم پوڑی آپے کیتو رچن آپے ہی رتیا آپے ہویو اک آپے بہ پتیا آپے سبنا منج آپے باہرا آپے جان ہے دور آپے ہی ظاہرا آپے ہوئے گپت آپے پرگٹی ہے قیمت کنے نہ پائے تیری تھٹی ہے گہر گمبھیر اتھا اپار اگنت توں نانک ورتا اکو اک توں شد رام کلی کی وار رائے بلوانڈ تتھا ستہ ڈھوم آخی اک اوہنکار ستگر پرساد ناؤں کرتا قادر کرے کیوں بول ہو گئے جو کھیم دے دے گنا ست پہن پراب ہے تارنگت دان پڑیم دے نانک راج چلایا سچ کوٹ ستانی نیم دے لہنے تریون چھت سر کر سفتی امرت پیم دے मत गुर आत्म देव दी खड़ग जोर परा कोई जीद है गुर चेले रहरास की नानक सलामत थीमद शह टिका दितोस जीवद लहने दी फेराई है नानका दोही खटी है जोत ओहा जुगत साए शह काया फेर पलटी है चुले सो छत निरंजनी मल तख्त बैठा गुर हटी है करे जे गुर फुरमाया सिर जोग अलूनी चटी है लंगर चले गुर शब्द हर तोट ना आवी खटी है खर्चे दित खसम दी आप खंदी खैरद बटी है होवे सिफत खसम दी नूर अरशों कुरसों चटी है तुद डिठे सच्चे पातशाह माल जन्म जन्म दी कटी है सच जे गुर फुरमाया क्यों एदू बोलो हटी है पुत्री कौल न पालियो कर पीरहु कन मुरटी है दिल खोटे आकी फिरन बन भार उचायन छटी है जिन आखी सोई करे जिन कीती तिने थटी है कौन हारे किन उवटी है जिन कीती सो मनना को साल जिवाही साली धर्म राय है देवता लै गल्ला करे दलाली सतगुर आखे सच्चा करे सा बात होवे दर हाली गुर अंगद दी दोही फिरी सच करते बंद बहाली नानक काया पलट कर मल तख्त बैठा सह डाली दर सेवे उम्मत खड़ी मस्कले होए जंगाली दर दरवेश खसम दे नाए सच्चे बाणी लाली बलवंड खीवी नेक जन जिस बहुती छाव पतराली लंगर दौलत वंडी है रस अमृत खीर के आली गुर सिखां के मुख उजले मनमुख थिए पराली पै कबूल खसम नाल जां काल मर्दी काली माता खीवी शौ सोए जिन गोए उठाली होरों गंग वहाई है दुनियाई आखे के क्यों नानक ईश्वर जगनाथ उच हद्दी वैण विर क्यों माधाना पर्वत कर नेत्र बासक शब्द रिड़ क्यों चौदह रतन निकालेन कर आवा गौन चिल क्यों कुदरत अहवे खालियन जिन एवड पेड ठिणक्यों लहने धरियोन छत्र सिर असमान क्याड़ा छिक्यों जोत समाणी जोत माह आप आपे सेती मिक्योन सिखा पुत्रा कोख कै सब उम्मत वेखो जे क्यों जां सुदोस ता लहना टिक्योन फेर वसाया फेर वाण सतगुर खाडूर जप तप संजम नाल तुद होर मुच गरूर लब विनाहे मानसा ज्यो पानी बूर वरे दरगह गुरु की कुदरती नूर जित सो हाथ न लभई तू ओ ठरूर नौनिद नाम निधान है तुद विच भरपूर निंदा तेरी जो करे सो वन्या चूर नेड़े दिसै मात लोक तुद सुझै दूर फेर वसाया फेर वाण सतगुर खाडूर सो टिका सो बहना सोई दी बाण प्यू दादे जे विहा पोता परवान जिन बासक नेत्रै कत्या कर नेही तान जिन समुंद विरोलिया कर मेर मधान चौदह रतन निकालेन की तोन चानान घोड़ा की तो सहजदा जत कियो पलान तनख चढ़ायो सत दा जस हंदा बाण कल विच तू अंधार सा चढ़िया रह पाण सतहु खेत जमायो सतहु छावाण नित रसोई तेरी है क्यो मैदा खान चारे कुंडा सुजियोस मन में शब्द परवान आवा गौन निवारियो कर नदर निशान अवतरिया अवतार लै सो पुरख सुजान चखड़ वाओ न डोलई पर्वत मेराण जाने बिरथा जी की जानी हूं जान क्या सालाही सच्चे पातशाह जां तू सुगड़ सुजान दान जे सतगुर भाव सी सो सत्ते दान नानक हंदा छत्र सिर उम्मत हैरान सो टिका सो बहना सोई दी बाण ਪਿਓ ਦਾਦੇ ਜੇਵਿਹਾ ਪੋਤਰਾ ਪ੍ਰਵਾਨ ਧੰਨ ਧੰਨ ਰਾਮਦਾਸ ਗੁਰ ਜਿਨ ਸਿਰਿਆ ਤਿਨੇ ਸਵਾਰਿਆ ਪੂਰੀ ਹੋਈ ਕਰਾਮਾਤ ਆਪ ਸਿਰਜਣ ਹਾਰੈ ਧਾਰਿਆ ਸਿੱਖੀ ਅਤੇ ਸੰਗਤੀ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਕਰ ਨਮਸਕਾਰਿਆ ਅਟਲ ਅਥਾ ਅਤੋਲ ਤੂੰ ਤੇਰਾ ਅੰਤ ਨਾ ਪਾਰਾ ਵਾਰਿਆ ਜਿਨੀ ਤੂੰ ਸੇਵਿਆ ਭਾਉ ਕਰ ਸੇ ਤੁਧ ਪਾਰ ਉਤਾਰਿਆ ਲਭ ਲੋਭ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਮੋਹ ਮਾਰ ਕੱਢੇ ਤੁਧ ਸਭ ਪਰਵਾਰਿਆ ਧੰਨ ਸੋ ਤੇਰਾ ਥਾਨ ਹੈ ਸੱਚ ਤੇਰਾ ਪੈਸਕਾਰਿਆ ਨਾਨਕ ਤੂੰ ਲਹਿਣਾ ਤੂੰ ਹੈ ਗੁਰ ਅਮਰ ਤੂੰ ਵਿਚਾਰਿਆ ਗੁਰ ਡਿੱਠਾ ਤਾਂ ਮਨ ਸਾਧਾਰਿਆ ਚਾਰੇ ਜਾਗੇ ਚੌਂ ਜੁਗੀ ਪੰਚਾਇਣ ਆਪੇ ਹੋਆ ਆਪੀ ਨੇ ਆਪ ਸਾਜਿਓਨ ਆਪੇ ਹੀ ਥੰਮ ਖਲੋਆ ਆਪੇ ਪੱਟੀ ਕਲਮ ਆਪ ਆਪ ਲਿਖਣ ਹਾਰਾ ਹੋਆ ਸਭ ਉਮਤ ਆਵਣ ਜਾਵਣੀ ਆਪੇ ਹੀ ਨਵਾਂ ਨਿਰੋਆ ਤਖਤ ਬੈਠਾ ਅਰਜਨ ਗੁਰੂ ਸਤਗੁਰ ਕਾ ਖਿਵੈ ਚੰਦੋਆ ਉਗਵਣੋ ਤੈ ਆਥਵਣੋ ਚਹੋ ਚੱਕੀ ਕੀਨ ਲੋਆ ਜਿਨੀ ਗੁਰੂ ਨਾ ਸੇਵਿਓ ਮਨ ਮੁਖਾ ਪਇਆ ਮੋਆ ਦੂਣੀ ਚਉਣੀ ਕਰਾਮਾਤ ਸੱਚੇ ਕਾ ਸੱਚਾ ਢੋਆ ਚਾਰੇ ਜਾਗੇ ਚਹੁ ਜੁਗੀ ਪੰਚਾਇਣ ਆਪੇ ਹੋਆ ਰਾਮ ਕਲੀ ਬਾਣੀ ਭਗਤਾਂ ਕੀ ਕਬੀਰ ਜੀਓ ਇਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਕਾਇਆ ਕਲਾਲਨ ਲਾਹਨ ਮੇਲੋ ਗੁਰ ਕਾ ਸ਼ਬਦ ਗੁੜ ਕੀਨ ਵੇ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਮਦ ਮਤਸਰ ਕਾਟ ਕਾਟ ਕਸ ਦੀਨ ਰੇ ਕੋਈ ਹੈ ਰੇ ਸੰਤ ਸਹਿਜ ਸੁਖ ਅੰਤਰ ਜਾਂ ਕਉ ਜਪ ਤਪ ਦਿਓ ਦਲਾਲੀ ਰੇ ਏਕ ਬੂੰਦ ਭਰ ਤਨ ਮਨ ਦੇਵੋ ਜੋ ਮਦ ਦੇ ਕਲਾਲੀ ਰੇ ਰਹਾਓ ਭਵਨ ਚਤੁਰਦਸ਼ ਭਾਠੀ ਕੀਨੀ ਬ੍ਰਹਮ ਅਗਨ ਤਨ ਜਾਰੀ ਰੇ ਮੁਦਰਾ ਮਦਕ ਸਹਿਜ ਧੁਨ ਲਾਗੀ ਸੁਖਮਨ ਪੋਚਨ ਹਾਰੀ ਰੇ ਤੀਰਥ ਬਰਤ ਨੇਮ ਸੁਚ ਸੰਜਮ ਰਵ ਸਸ ਗਹਿਣੇ ਦੇਉ ਰੇ ਸੁਰਤ ਪਿਆਲ ਸੁਧਾ ਰਸ ਅੰਮ੍ਰਿਤ ਇਹ ਮਹਾਰਸ ਪਿਉ ਰੇ ਨਿਜ ਹਰ ਧਾਰ ਚੋਏ ਅਤ ਨਿਰਮਲ ਇਹ ਰਸ ਮਨੁਆ ਰਾਤੋ ਰੇ ਕਹੇ ਕਬੀਰ ਸਗਲੇ ਮਦ ਛੂਛੇ ਇਹ ਮਹਾਰਸ ਸਾਚੋ ਰੇ ਗੁੜ ਕਰ ਗਿਆਨ ਧਿਆਨ ਕਰ ਮਹੁਆ ਭਉ ਭਾਠੀ ਮਨ ਧਾਰਾ ਸੁਖਮਨ ਨਾਰੀ ਸਹਿਜ ਸਮਾਨੀ ਪੀਵੈ ਪੀਵਨ ਹਾਰਾ ਔਦੂ ਮੇਰਾ ਮਨ ਮਤਵਾਰਾ ਉਨਮਦ ਚੜਾ ਮਦਨ ਰਸ ਚਾਖਿਆ ਤ੍ਰਿਭਵਨ ਪਇਆ ਉਜਿਆਰਾ ਰਹਾਓ ਦੋਏ ਪੁਰ ਜੋਰ ਰਸਾਈ ਭਾਠੀ ਪੀਓ ਮਹਾਰਸ ਪਾਰੀ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਦੋਏ ਕੀਏ ਜਲੇਤਾ ਛੂਟ ਗਈ ਸੰਸਾਰੀ ਪ੍ਰਗਟ ਪ੍ਰਗਾਸ਼ ਗਿਆਨ ਗੁਰ ਗਮਿਤ ਸਤਗੁਰ ਤੇ ਸੁਧ ਪਾਈ ਦਾਸ ਕਬੀਰ ਤਾਸ ਮਦ ਮਾਤਾ ਉਚਕ ਨਾ ਕਬ ਹੂੰ ਜਾਈ ਤੂੰ ਮੇਰੋ ਮੇਰ ਪਰਬਤ ਸਵਾਮੀ ਓਟ ਗਹੀ ਮੈਂ ਤੇਰੀ ਨਾ ਤੁਮ ਡੋਲੋ ਨਾ ਹਮ ਗਿਰਤੇ ਰੱਖ ਲੀਨੀ ਹਰ ਮੇਰੀ ਅਬ ਤਬ ਜਬ ਕਬ ਤੁਹੀ ਤੁਹੀ ਹਮ ਤੋ ਪ੍ਰਸਾਦ ਸੁਖੀ ਸਦ ਹੀ ਰਹਾਓ ਤੋਰੇ ਭਰੋਸੇ ਮਗਹਰ ਬਸਿਓ ਮੇਰੇ ਤਨ ਕੀ ਤਪਤ ਬੁਝਾਈ ਪਹਿਲੇ ਦਰਸ਼ਨ ਮਗਹਰ ਪਾਇਓ ਫੁਨ ਕਾਸ਼ੀ ਬਸੇ ਆਈ ਜੈਸਾ ਮਗਹਰ ਤੈਸੀ ਕਾਸ਼ੀ ਹਮ ਏਕੈ ਕਰ ਜਾਨੀ ਹਮ ਨਿਰਧਨ ਜਿਉ ਇਹ ਧਨ ਪਾਇਆ ਮਰਤੇ ਫੂਟ ਗੁਮਾਨੀ ਕਰੈ ਗੁਮਾਨ ਚੁਭੈ ਤਿਸ ਸੂਣਾ ਪੋ ਕਾਢਨ ਕਉ ਨਾਹੀ ਅਜੈ ਸੋ ਚੋਭ ਕਉ ਬਿਲਲ ਬਿਲਾਤੇ ਨਰਕੇ ਘੋਰ ਪਚਾਹੀ ਕਵਨ ਨਰਕ ਕਿਆ ਸੁਰਗ ਬਿਚਾਰਾ ਸੰਤਨ ਦੋ ਰਾਧੇ ਹਮ ਕਾਹੂ ਕੀ ਕਾਨ ਨਾ ਕੱਢਤੇ ਆਪਣੇ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦੇ ਅਬ ਤੋ ਜਾਏ ਚੜੇ ਸਿੰਘਾਸਨ ਮਿਲੇ ਹੈ ਸਾਰੰਗ ਪਾਨੀ ਰਾਮ ਕਬੀਰਾ ਏਕ ਭਏ ਹੈ ਕੋਈ ਨਾ ਸਕੈ ਪਛਾਨੀ ਸੰਤਾ ਮਾਨੋ ਦੂਤਾਂ ਡਾਨੋ ਇਹ ਕੁਟਵਾਰੀ ਮੇਰੀ ਦਿਵਸ ਰਹਿਣ ਤੇਰੇ ਪਾਉ ਪੁਲੋਸੋ ਕੇਸ ਚਵਰ ਕਰ ਫੇਰੀ ਹਮ ਕੂਕਰ ਤੇਰੇ ਦਰਬਾਰ ਪਹੁੰਕਹਿ ਆਗੈ ਬਦਨ ਪਸਾਰ ਰਹਾਓ ਪੂਰਬ ਜਨਮ ਹਮ ਤੁਮਰੇ ਸੇਵਕ ਅਬ ਤੋ ਮਿਟਿਆ ਨਾ ਜਾਈ ਤੇਰੇ ਦੁਆਰਾ ਧੁਨ ਸਹਿਜ ਕੀ ਮਾਥੈ ਮੇਰੇ ਦਗਾਈ ਦਾਦੇ ਹੋਏ ਸੁਰਨ ਮਹਿ ਜੂਝ ਹੈ बिन दागे पग जाई साधु होए सो भगत पछाने हर लय खजाने पाई कोठरे में कोठरी परम कोठी विचार गुर दीनी बस्त कबीर कहो लेव हो बस्त संहार कबीर दी संसार कहो लीनी जिस मस्तक भाग अमृत रस जिन पाया थिर ताका सोहाग जे मुख वेद गायत्री निकसै सो क्यों ब्रह्मन बिसर करै जां कह पाए जगत सब लागै सो क्यों पंडित हर ना कहै काहे मेरे बामन हर ना कहै राम ना बोल है पांडे दोजक परे रहाओ आपन ऊच नीच कर भोजन हठे कर्म कर उदर परे चौदश अमावस रच रच मांग है कर दीपक लै कूप परे तू ब्राह्मण मैं काशी का जुल्हा मुहे तुहे बराबरी कैसे कह बने हमरे राम नाम कह उबरे वेद परोसे पांडे डूब मर है करवर एक अनंत डार शाखा पोहप पत्र रस परियां इह अमृत की बाड़ी है रे तिन हर पूरे करिया जानी जानी रे राजा राम की कहानी अंतर जोत राम पर गासा गुरमुख बिरले जानी रहाओ पवर एक ओह परस बीदा बारे ले उर तरिया सोरह मदे पवन चकोरिया आकाशे फर फरिया सहज सुन एक बिरवा उपजिया धरती जल हर सोखिया कह कबीर हौ ताका सेवक जिन एह बिरवा देखिया मुद्रा मोन दया कर झोली पत्र का करो विचार रे खिंथा ए तन सियो अपना नाम करो आधार रे ऐसा जोग कमावो जोगी जाप तप संजम गुरमुख भोगी रहाओ बुद्ध विभूत चढ़ावो अपनी सिंगी सुरत मिलाई कर बैराग फिरो तन नगरी मन की किंगुरी बजाई पंच तत् लै हृदय राखो रह निरालम ताड़ी कहत कबीर सुनो रे संतो धर्म दया कर बाड़ी कमन काज सिरजे जग पीतर जन्म कमन फल पाया पावनिद तरन तारन चिंता मन एक निमख न ए मन लाया गोविंद हम ऐसे अपराधी जिन प्रभ जियो पिंड था दिया तिस की भाव भगत नहीं साधी रहाओ पर तन पर तन परती निंदा पर अपवाद न छूटे आवागमन होत है फुन फुन इह प्रसंग न टूटे जे कर कथा होत हर संतन एक निमख न कीनो मैं फेरा लंपट चोर दूत मतवारे तिन संग सदा बसेरा काम क्रोध माया मद मत्सर ए संपै मोह माही दया धर्म अर गुर की सेवा ए सुपनंतर नाही दीन दयाल कृपाल दमोदर भगत बछल पै हारी कहत कबीर पीर जन राखो हर सेवा करो तुम्हारी जे सिमरन होए मुक्त द्वार जाहे बैकुंठ नहीं संसार निरपो कह कर बजावे है तूर अनहद बजे सदा भरपूर ऐसा सिमरन कर मन माहे बिन सिमरन मुक्त कत नाहे रहाओ जिह सिमरन नाही ननकार मुक्त करे उतरे बहु पार नमस्कार कर हृदय माहे फिर तेरा आवन नाहे जिह सिमरन करे तू केल दीपक बांध तरयो बिन तेल सो दीपक अमरक संसार काम क्रोध बिख काढ़ी ले मार जे सिमरन तेरी गत होए सो सिमरन राख कंठ परोए सो सिमरन कर नहीं राख उतार गुर प्रसादी उतरह पार जे सिमरन नाही तुहे कान मंदर सोमे पटंबर तान सेज सुखाली बिगसै जियो सो सिमरन तू अनजन पियो जिह सिमरन तेरी जाए बलाए जिह सिमरन तुझ पोहै नाम आए सिमर सिमर हर हर मन गाईऐ ए सिमरन सतगुर ते पाईऐ सदा सदा सिमर दिन रात उठत बैठत सास गिरास जाग सोए सिमरन रस भोग हर सिमरन पाईए संजोग जे सिमरन नाही तुझ भार सो सिमरन राम नाम आधार कह कबीर जाका नहीं अंत तिसके आगे तंत न मंत राम कली कर दूजा बाणी कबीर जी की एक ओंकार सतगुर प्रसाद बंद च बंधन पाया मुक्तै गुर अनल बुझाया जब नख शिख एह मन चीना तब अंतर मज्जन कीना पवन पत उन्मन रहन खरा नहीं मृत न जन्म जरा रहाओ उल्टी ले शक्त सहारं पैसी ले गगन मजारं बेदी अले चक्र पवंगा पेटी अले राय निशंगा चूकी अले मोह मयासा सस कीनो सूर गिरासा जब कुंभक भरपुर लीना तह बाजे अनहद बीना बकत है बक शब्द सुनाया सुनत है सुन मन बसाया कर करता उतर सपारं कह कबीरा सारं चंद सूरज दोए ज्योत स्वरूप ज्योति अंतर ब्रह्म अनूप कर रे ज्ञानी ब्रह्म विचार ज्योति अंतर तरया पसार रहाओ हीरा देख हीरे करो आदेश कह कबीर निरंजन अलेख दुनिया हुशियार बेदार जागत मुसीयत हो रे पाई निगम हुशियार पहरुआ देखत जम ले जाई रहाओ नींब पयो आंब आंब पयो नींबा केला पाका चार नालियेर फल सेबर पाका मूर्ख मुगद गवार हर पयो खांड रेत में बिखरयो हस्ती चुनियो न जाई कह कमीर कुल जात पात तज चीती होए चुन खाई बाणी नाम देव जियो की राम कली कर पहला एक ओंकार सतगुर प्रसाद आनी ले कागद काटी ले गुडी आकाश मदे परमी अले पंच जना से बात बतौआ चीत सो डोरी राखी अले मन राम नामा बेदी अले जैसे कनक कला चित मांडी अले रहाओ आनी ले कुंभ पढ़ाई ले उदक राज कुआर पुरंदरिये हस्त विनोद विचार करती हैं चीत सोगागर राखी अले मंदिर एक द्वार दस जाके गऊ चरावन छाड़ी अले पांच कोस पर गऊ चरावत चीत सो बछरा राखी अले कहत नाम दियो सुनो तिलोचन बालक पालन पौडी अले अंतर बाहर काज विरुद्धी चीत सो बारक राखी अले वेद पुराण शास्त्र अनंता गीत कबित न गावोंगो अखंड मंडल निरंकार मह अनहद देन बजावोंगो बैरागी रामह गावोंगो शब्द अतीत अनाहद राता आकुल तय कर जाओगो रहाओ इड़ा पिंगला और सुखमना पौने बंद रहाओगो चांद सूरज दोए सम कर राखो ब्रह्म ज्योत मिल जाओगो तीर्थ देख ना जल में पैसो जी जंत ना सतावोंगो अठसठ तीर्थ गुरु दिखाए काट ही पीतर नाओगो पंच सहाई जन की शोभा पलो पलो न कहावोंगो नामा कह चित हर्षो राता सुन समाद समाओगो माय न होती बाप न होता कर्म न होती ताया हम नहीं होते तुम नहीं होते कवन कहां ते आया राम कोई न किसी ही केरा जैसे तरवर पंख बसेरा रहाओ चंद न होता सूर न होता पानी पवन मिलाया शास्त्र न होता वेद न होता कर्म कहां ते आया खे चार भू चार तुलसी माला गुरप्रसादी पाया नामा प्रणव परम तत् है सतगुर होए लखाया राम कली कर दूजा बानारसी तप करे उल्ट तीर्थ मरे अगन दह काया कल्प कीजै अश्मेध जग कीजै सोना गर्भ दान दीजै राम नाम सर तऊ न पूजै छोड़ छोड़ रे पाखंडी मन कपट न कीजै हर का नाम नित नित है लीजै रहाओ गंगा जाओ गोदावर जाइए, कुंभ जाओ केदार नाइए, गोमती सहस गऊ दान कीजै, कोट जाओ तीर्थ करे, तन जाओ हिवाले गारे, राम नाम सर तऊ न पूजै, अस दान गज दान सिहजा नारी भूम दान, ऐसो दान नित नित है कीजै, आत्म जो निर्मायल कीजै, आप बराबर कंचन दीजै, राम नाम सर तऊ न पूजै, मने न कीजै रोस, जमह न दीजै दोष, निर्मल निर्वाण पद चीन लीजै, जसरथ राय नंद राजा मेरा रामचंद, प्रणवै नामा तत रस अमृत पीजै। रामकली बाणी रविदास जी की एक ओंकार सतगुर प्रसाद। पढ़िए गुनिए नाम सब सुनिए, अन पाओ पाओ न दर्शे, लोहा कंचन हिरन होए कैसे, जो पारसे न परसे, देव संसय गांठ न छूटे, काम क्रोध माया मद मत्सर, इन पंचों मिल लूटे रहाओ, हम बड़ कब कुलीन हम पंडित, हम जोगी सन्यासी ज्ञानी गुनी सूर हम दाते, एह बुद्ध कब है न नासी, कह रविदास सब नहीं समझ, भूल परे जैसे बौरे, मोहे आधार नाम नारायण, जीवन प्राण तन मोरे। रामकली वाणी बेणी जियो की एक ओंकार सतगुर प्रसाद। इड़ा पिंगुला और सुख मना, तीन बसे एक ठाई, बेणी संगम तै पिराग, मन मज्जन करे तिथाई, संतो तहां निरंजन राम है, गुर गम चीने बिरला कोए, तहां निरंजन रमैया होए रहाओ, देव स्थाने क्या निशानी, तह बाजे शब्द अनाहद बाणी, तह चंद न सूरज पौन न पानी, साफी जागी गुरमुख जानी, उपजै ज्ञान दुर्मत छीजै, अमृत रस गगनंतर पीजै, एस कला जो जाने पेयो, पेटे तास परम गुर देओ, दसम द्वारा अगम अपारा, परम पुरख की काटी, ऊपर हाट हाट पर आला, आले पीतर थाती, जागत रहे सो कबू न सोवे, तीन तिलोक समाध पलोवे, बीज मंत्र ले हृदय रहे, मनुआ उल्ट सुन में गह, जागत रहे न अलिया पाखे, पांचों इंद्री बस कर राखे, गुर की साखी राखे चीत, मन तन अर्पे कृष्ण प्रीत, कर पलव शाखा बिचारे, अपना जन्म न जुए हारे, असुर नदी का बंधे मूल, पश्चिम खेर चढ़ावे सूर, अजर जरे सुनिचर चरे, जगन्नाथ सिंह गोष्ट करे, चौमुख दीवा ज्योत द्वार, पल्लू अनत मूल विचकार, सर्व कला ले आपे रह, मन मानक रत्ना में गुह, मस्तक पदम द्वाला मणि, माह निरंजन त्रिपवन तणी, पंच शब्द निर्मायल बाजे, तुलके चवर संख कण गाजे, दाल माल दैंतह गुरमुख ज्ञान, बेणी जाचे तेरा नाम। राग नट नारायण महला चौथा। एक ओहंकार सतनाम, कर्ता पुरुष निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। मेरे मन जप अहनिस नाम हरे, कोट कोट दोख बहु कीने, सब पर हर पास तरे रहाओ, हर हर नाम जपें आराध्य, सेवक पाए खरे, किलबिख दोख गए सब नीकर, ज्यों पानी मैल हरे, खिन खिन नर नारायण गावे, मुख बोले नर नर हरे, पंच दोख असाध नगर में एक खिन पल दूर करे, वडभागी हर नाम ते आवे, हर के भगत हरे, तिनकी संगत देहे प्रभ, जाचो मैं मूड मुगद निस्तरे, कृपा कृपा तार जग जीवन, रख ले वो शरण परे, नानक जान तुमरी शरणाई, हर राखो लाज हरे। नाट महला चौथा। राम जप जन रामे नाम रले, राम नाम जप्यो गुर बचनी, हर तारी हर त्रिपले रहाओ। हर हर अगम अगोचर स्वामी, जन जप मिल सलल सलले, हर के संत मिल राम रस पाया, हम जन कै बल बलले। पुरखोत्तम हर नाम जन गायो, सब दालद दुख दलले, विच देही दोख असाध पंच तातु, हर किए खिन परले। हर के संत मन प्रीत लगाई, ज्यो देख सस कमले, उनवै कन धन कनहर गरजै, मन बिगसै मोर मुरले। हमरा स्वामी लोच हम लाई, हम जीवें देख हर मिले, जन नानक हर अमल हर लाए, हर मिल हो अनद पले। नाट महला चौथा। मेरे मन जप हर हर नाम सखे, गुर प्रसादी हर नाम ते आयो, हम सतगुर चरण पखे रहाओ। उत्तम जगन्नाथ जगदीश्वर, हम पापी शरण रखे, तुम वड पुरख दीन दुख पंजन, हर दियो नाम मुखे। हर गुण ऊच नीच हम गाए, गुर सतगुर संग सखे, ज्यो चंदन संग बसै निम बिरखा, गुण चंदन के बसखे। हमरे अवगन बिखया बिखै के, बह बार बार निमखे, अवगन यारे पाथर पारे, हर तारे संग जनखे। जिनको तुम हर राखो स्वामी, सब तिनके पाप त्रिखे, जन नानक के दयाल प्रभ स्वामी, तुम दुष्ट तारे हर नखे। नाट महला चौथा। मेरे मन जप हर हर राम रंगे, हर हर कृपा करी जगदीश्वर, हर त्यायो जन पग लगे रहाओ। जन्म जन्म के भूल चूक हम, अब आए प्रभ शरण गे, तुम शरणागत प्रतपालक स्वामी, हम राखो वड पाप गे। तुमरी संगत हर को ना उधरयो, प्रभ किए पतित पवगे, गुण गावत छीपा दुष्टार्यो, प्रभ राखी पैज जन गे। जो तुमरे गुण गावे स्वामी, हों बाल 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 तिन गे, भवन भवन पवित्र सब किए, जह तूर परी जन पगे। तुमरे गुण प्रभ कह न सके हम, तुम वड वड पुरख वडगे, जन नानक कहो दया प्रभ तारो, हम सेव हैं तुम जन पगे। नाट महला चौथा। मेरे मन जप हर हर नाम मने, जगन्नाथ कृपा प्रभ तारी, मत गुरमत नाम बने रहाओ। हर जन हर जस हर हर गायो, उपदेश गुरु गुर सुने, किलबिख पाप नाम हर काटे, जिम खेत किसान लुने। तुमरी उपमा तुम ही प्रभ जानो, हम कह न सके हर गुने, जैसे तुम तैसे प्रभ तुम ही, गुण जानो प्रभ अपने। माया फास बंद बहु बंदे, हर जप्यो खुल खुलने, ज्यो जल कुंचर तंदुए बांधयो, हर चेत्यो मोख मुखने। स्वामी पार ब्रह्म परमेश्वर, तुम खोजो जुग जुगने, तुमरी था पाई नहीं पावै, जन नानक के प्रभ वडने। नाट महला चौथा। मेरे मन काल कीरत हर प्रवणे, हर हर दयाल दया प्रभ तारी, लग सतगुर हर जपने रहाओ। हर तुम वड अगम अगोचर स्वामी, सब त्यावै हर रुडने, जिनको तुमरे वड कटाख है, ते गुरमुख हर सिमरने। ए परपंच किया प्रभ स्वामी, सब जग जीवन जुगने, ज्यो सललै सलल उठे बहु लहरी, मिल सललै सलल समणे। जो प्रभ किया सो तुम ही जानो, हम नह जानी हर गहने, हम बारिक को रिद उस्तत तारो, हम करहे प्रभु सिमरणे। तुम जलनिद हर मान सरोवर, जो सेवै सब फलने, जन नानक हर 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 बांछै, हर देवो कर कृपणे। नाट नारायण महला चौथा। पड़ताल। एक ओंकार सतगुर प्रसाद, मेरे मन सेव सफल हर काल, ले गुर पग रेन रवाल, सब दालद पंज दुख दाल, हर हो नजर निहाल रहाओ। हर का गृह हर आप सवारे हो, हर रंग रंग महल बेअंत लाल, लाल हर लाल, हर अपनी कृपा करी आप गृह आयो हम हर की गुर की है बसीठी हम हर देखे पही निहाल 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 हर आवते की खबर गुर पाई मन तन आनदो आनंद पै हर आवते सुने मेरे लाल जन नानक हर हर मिले पै गलतान हाल निहाल निहाल नट महला चौथा मन मिल संत संगत शुभ वंती सुन अकथ कथा सुख वंती सब किलबिख पाप लहंती हर हो लिखत लिखंती रहाओ हर कीरत कलयुग विच उत्तम मत गुरमत कथा भजंती जिन जन सुनी मनी है जिन जन तिस जन कै हों कुरबानंती हर अकथ कथा का जिन रस चाखिया तिस जन सब भूख लहंती नानक जन हर कथा सुन तृप्ते जप हर 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 हो वंती नट महला चौथा कोई आन सुनावै हर की हर गाल तिस कहो हों बाल 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 सो हर जन है पाल पाल हर हो मेल निहाल रहाओ हर का मार्ग गुर संत बतायो गुर चाल दिखाई हर चाल अंतर कपट चुकावो मेरे गुर सिखो निह कपट कमावो हर की हर काल निहाल 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 ते गुर के सिख मेरे हर प्रभ पाए जिना हर प्रभ जानियो मेरा नाल चन नानक कहो मत हर प्रभ दीनी हर देख निकट हदूर निहाल 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 राग नट नारायण महला पंजवा एक ओंकार सतगुर प्रसाद राम हो क्या जाना क्या पावे मन प्यास बहुत दर्शावे रहाओ सोई ज्ञानी सोई जन तेरा जिस ऊपर रुच आवे कृपा करो जिस पुरख विधाते सो सदा सदा तुद त्यावे कवन जोग कवन ज्ञान त्याना कवन गुनी रिजावे सोई जन सोई निज भगता जिस ऊपर रंग लावे साई मत साई बुद्ध स्यानप जित निमख ना प्रभ बिसरावे संत संग लग एह सुख पायो हर गुण सद ही गावे देखियो अचरज महा मंगल रूप किछ आन नहीं दिष्टावे कहो नानक मोरचा गुर लाहयो तह गर्भ जोन कह आवे नट नारायण महला पंजवा दुपदे एक ओहंकार सतगुर प्रसाद उलाहनो मैं काहू ना दियो मन मीठ तुहारो कियो रहाओ आज्ञा मान जान सुख पाया सुन सुन नाम तुहारो जियो इहां उहां हर तुम ही एह गुरते मंत्र दृढ़ियो जब ते जान पाई एह बाता तब कुशल खेम सब थियो साध संग नानक परगाशियो आन नाही रे बियो नट महला पंजवा जां को पही तुम्हारी तीर जम की त्रास मिटी सुख पाया निकसी होमे पीर रहाओ तपत बुझानी अमृत बानी तृप्ते ज्यो बारिक खीर मात पिता साजन संत मेरे संत सहाई वीर खुले प्रम पीत मिले गोपाला हीरे बेदे हीर बिस्म पै नानक जस गावत ठाकुर गुनी गहीर नाट महला पंजवा अपना जन आप है आप उधारियो आठ पहर जन कै संग बसियो मन ते नाहे बिसारियो रहाओ वर्ण चिहन नाही किछ पेखियो दास का कुल ना बिचारियो कर कृपा नाम हर दियो सहज सुपाए सवारियो महा विखम अगन का सागर तिस ते पार उतारियो पेख पेख नानक बिगसानो पुनः पुनः बलिहारियो नट महला पंजवा हर हर मन में नाम कयो कोट अपराध मिटे खिन पीतर ताका दुख ना रहयो रहाओ खोजत खोजत पयो बैरागी साधु संग लहयो सगल त्याग एक लिव लागी हर हर चरण गहयो कहत मुकत सुनते निस्तारे जो जो शरण पयो सिमर सिमर स्वामी प्रभ अपना कहो नानक
अनद पयो नट महला पंजवा चरण कमल संग लागी डोरी सुख सागर कर परम गत मोरी रहाओ अंचला गहायो जन अपने को मन बीधो प्रेम की खोरी जस गावत भगत रस उपजियो माया की जाली तोरी पूर्ण पूर रहे कृपा निद आन न पेखो होरी नानक मेल लियो दास अपना प्रीत न कब हूं थोरी।